मुलीचं लग्न झाल्यानंतर आई वडील आहेत तोपर्यंतच माहेरपण असतं. आई वडिलांच्या पश्चात तेच घर तिला परकं होतं. भाऊ कितीही प्रेमळ असला तरी त्याच्या वागण्यात एक प्रकारचं अंतर पडतं, दुरावा निर्माण होतो. अशाच प्रकारची व्यथा आई वडिलांचे छत्र हरवलेल्या एका स्त्रीने या जात्यावरील ओवीत व्यक्त केली आहे.
भाऊराया एका कुशीत जन्म झाला. भावाचं झगडा।